हिमालया एवढ्या मातीच्या ढिगावर. हिमालया एवढ्या मातीच्या ढिगावर हिंदी महासागरा इतके रक्त ओतलेस तरी नाही उगवणार चिमुटभर हिरवे गवत, असे म्हणणारा एक भ्रमिष्ट राहतो मुंबईमध्ये एका आड गल्लीत. त्या गल्लीतली कुत्री भुंकली तरी तो थरकापतो अनामिक भीतीने, जातो लघवीला. भ्रमिष्ट म्हणण्यापेक्षा भ्याडच म्हणा त्याला. वर्तमानपत्रांनी सकाळी घातलेला आगीचा रतीब पितो घटाघटा आणि प्रायश्चित्त म्हणून फिरवतो बोटे मुलांच्या जावळातून. गीता वाचल्यावर बजावतो स्वतःला, खबरदार हातामध्ये शस्त्र धरलेस तर. छत्री उघडल्यावर त्याला आठवते अणुस्फोट झाल्यावर पसरणारी छत्री. छत्री कुत्र्यांची. ठेवतो हात कुणाच्याही खांद्यावर तोल सावरण्यासाठी आणि खाकीतील रणगीते ऐकून रडतो मुळूमुळू नपुंसकाप्रमाणे. नपुंसक म्हणण्यापेक्षा देशद्रोहीच म्हणा त्याला. आपल्या स्वतःच्या किडक्या दाडेमध्ये अटळ नियतीची सुपारी चघळीत जाबडतो जागेपणी. मला हवे आहे अजूनही जगायला, निरभ्र आकाशातून पिकासोचे कबूतर उडताना पाहण्यासाठी.